खंड चौथा प्रकरण सातवे मातीचे व पाण्याचे प्रयोग। माझ्या राहणीमध्ये साधेपणा वाढत चालला तसतशी आजारासाठी औषधे घेण्याबद्दलची नाखुशी जी मुळापासूनच होती तीही वाढत गेली। मी डर्बनमध्ये वकिली करीत असताना डॉक्टर प्राणजीवनदास मेहता मला न्यायला आले होते। त्यावेळी मला अशक्तता वाटत असे आणि कधी कधी सूजही येई। त्यावर त्यांनी उपचार केले व मला गुण वाटला। त्यानंतर हिंदुस्थानात परत येईपर्यंत मला म्हणण्यासारखे दुखणे आल्याचे स्मरत नाही, पण जोहानिसबर्गमध्ये मला बद्धकोष्ठ होई आणि वेळोवेळी डोके दुखू लागे। शौचाचे काहीतरी औषध घेऊन जेमतेम सांभाळून ठेवीत असे। खाण्यात पथ्य नेहमी पाळीतच असे, परंतु तेवढ्याने मी पूर्ण व्याधीमुक्त झालो नाही। रेचकाच्या त्रासातून सुटका होईल तर बरे असे मनात वारंवार येई। मँचेस्टरमध्ये नो ब्रेकफास्ट असोसिएशन म्हणजे न्याहारी निषेध संस्था स्थापन झाल्याचे वाचले। त्यांचे म्हणणे असे होते की इंग्रज लोक फार वेळा आणि फार खातात, रात्री 12 वाजेपर्यंत खात राहतात आणि मग डॉक्टरांची घरे धुंडाळीत बसतात। या उपाधीतून सुटायचे असेल तर सकाळचे खाणे म्हणजे ब्रेकफास्ट सोडून द्या। हा युक्तिवाद मला जरी पूर्णपणे लागू पडत नव्हता तरी अंशतः लागू पडतो असे मला दिसले। मी तीनदा पोटभर जेवीत असे आणि शिवाय दुपारचा चहाही घेई। अल्पाहारी असा मी कधी नव्हतोच। शाकाहार आणि मसाल्यांचा त्याग ही साधून जेवणात जेवढा मिष्टपणा आणता येईल तेवढा आणीत असे। 6-7 वाजण्यापूर्वी क्वचित उठत असे, त्यावरून माझ्या मनाने घेतले की मीही जर सकाळचे खाणे सोडून दिले तर डोकेदुखीतून अवश्य मुक्त होईल। मी सकाळचे खाणे सोडले, काही दिवस कठीण वाटले परंतु डोके दुखणे कायमच बंद झाले। त्यावरून मी अनुमान काढले की माझा आहार जरुरीपेक्षा जास्त असे, पण बद्धकोष्ठाची तक्रार या फेरफाराने दूर झाली नाही। क्युनीचे कटीस्नानाचे उपचार केले, त्याने थोडा आराम वाटला पण पुरा फरक पडला नाही। इतक्यात वर उल्लेख केलेल्या जर्मन खाणावळवाल्याने की दुसऱ्या कोणीतरी माझ्या हातात ज्यूस्टकृत रिटर्न टू नेचर म्हणजे परत निसर्गाकडे चला नावाचे पुस्तक दिले। त्यात मी मातीच्या उपचारासंबंधी वाचले। सुकी व ताजी फळे हाच माणसाचा नैसर्गिक आहार आहे या गोष्टीचेही सदर लेखकाने जोराने समर्थन केले आहे। केवळ फलाहार करण्याचा प्रयोग मी त्यावेळी सुरू केला नाही, पण मातीचे उपचार लगेच सुरू केले। त्याचा माझ्यावर आश्चर्यकारक परिणाम झाला। उपचाराची पद्धती पुढीलप्रमाणे: शेतातील स्वच्छ तांबडी किंवा काळी माती घ्यावी, तिच्यात पाणी घालावे, ती स्वच्छ पातळ फडक्यात गुंडाळून पोटावर ठेवावी व वर पट्टी बांधावी। ही घडी रात्री निस्तेवेळी मी बांधित असे आणि सकाळी किंवा रात्री जागा झालो तर त्यावेळी काढून टाकीत असे, त्यामुळे माझे बद्धकोष्ठ पार नाहीसे झाले। हे मातीचे उपचार त्यानंतर मी स्वतःवर आणि माझ्या अनेक सोबत्यांवर केले आणि ते बहुत करून कोणाचे बाबतीत निष्फळ ठरल्याचे मला स्मरत नाही। स्वदेशी आल्यानंतर मी असल्या उपचारासंबंधीचा आत्मविश्वास गमावून बसलो आहे। प्रयोग करण्यासाठी एके ठिकाणी स्थिर होऊन बसायला मला सवडही मिळालेली नाही, तरीही मातीच्या व पाण्याच्या उपचारांवरील माझी श्रद्धा बहुतांशी आरंभी होती तशीच आज मितीला आहे। आज सुद्धा मर्यादा सांभाळून मातीचे प्रयोग स्वतःवर तर मी करतोच आणि प्रसंगी सोबत्यांनाही करण्याचा सल्ला देतो। माझ्या आयुष्यात मी दोनदा जीवावरचे दुखणे भोगून पार पडलो आहे, तरीही माझी समजूत आहे की माणसाला औषधे घेण्याची विशेष जरुरी नाहीच। पथ्य आणि पाणी व माती इत्यादींच्या घरगुती उपायांनी 1000 रोगातले 999 रोगी बरे होऊ शकतील। उठल्या सुटल्या वैद्य हकीम आणि डॉक्टरांकडे धाव मारल्याने आणि शरीरात नाही ते अर्क रसायने कोंबल्याने मनुष्य स्वतःचे आयुष्य संपुष्टात आणतो। एवढेच नव्हे तर स्वतःच्या मनावरील ताबा गमावून बसतो आणि पुढे मनुष्यत्वालाही पारखा होऊन शरीराचा स्वामी राहण्याऐवजी त्याचा गुलाम बनून जातो। दुखणाईत बिछाण्यात पडल्या पडल्या मी हे लिहित आहे। एवढ्यावरून कोणी माझ्या या विचारांची अवगणना करू नये। माझ्या आजाराची कारणे मला माहीत आहेत। माझ्याच दोषांमुळे मी आजारी पडलो याचे मला पूर्ण ज्ञान व भान आहे आणि ती जाणीव असल्यामुळेच मी धीर सोडित नाही। या आजारांना मी ईश्वराचा अनुग्रह मानतो आणि हर तऱ्हेची औषधे करण्याच्या मोहापासून दूर राहतो। माझ्या हट्टामुळे डॉक्टर मित्रांना मी कंटाळा आणतो हेही मला समजते, पण ते उदार मनाने माझा हट्ट सहन करतात व माझा त्याग करीत नाहीत। पण माझ्या सध्याच्या स्थितीचे वर्णन लांबविणे योग्य नाही. सबब आपण सन 1904-5 कडे वळूया. परंतु तत्संबंधी अधिक विचार करण्यापूर्वी वाचकाला थोडा इशारा देणे आवश्यक आहे. हे वाचून कोणी ज्यूसचे पुस्तक विकत घेतील तर त्यांनी त्यातले सर्व काही वेदवाक्य मानून चालू नये. सर्व लेखांमध्ये लेखकाची एकांगी दृष्टी बहुधा असतेच, पण प्रत्येक वस्तूकडे कमीत कमी 7 दृष्टीने पाहता येते आणि त्या त्या दृष्टीने ती ती वस्तू खरी असते. पण सर्वच भिन्न दृष्टी एकाच वेळी आणि एकाच प्रसंगी खऱ्या असणे अशक्यच नाही. शिवाय पुष्कळ पुस्तकांमध्ये गिराईकी व नावलौकिक याच्या हव्यासाचा दोषही असतो. म्हणून जे कोणी सदरहू पुस्तक वाचतील त्यांनी ते विवेकपूर्वक वाचावे आणि काही प्रयोग करणे असल्यास कोणा अनुभवी इसमाचा सल्ला मिळवावा किंवा घाई न करता असल्या गोष्टीचा थोडा अभ्यास करून नंतर प्रयोग हाती घ्यावेत.